नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. भारत आनी चीनान ऑक्टोबराच्या अखेरीक दोनूय देशांमदी नियुक्त केल्ल्या सुवातांक जोडपी थेट हवाय सेवा परत सुरू करपाक सहमती दर्शयल्या. रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा वर्सुकी शिखर सभे खातीर भारताक भेट दितले. प्रशासकीय सुधारणा आनी भौशीक कागाळ विभागान सुरू केल्ल्या विशेष मोहीम 5.0 आयज मंत्रालयामधल्या वेगवेगळ्या विभागांनी व्यापक तयारी केल्या. काल नॉर्वेच्या फोर्डे शारात जाल्ल्या संवसारीक सर्तीत भारतीय वेटलिफ्टर मिराबाई चानू आनी बायलांच्या 48 किलो विभागात रुप्या पदक जिखले. आता पुराय खबरो. भारत आनी चीनान ऑक्टोबराच्या अखेरीक दोनूय देशांमदी नियुक्त केल्ल्या सुवातांक जोडपी थेट हवाय सेवा परत सुरू करपाक सहमती दर्शयल्या. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की दोनूय देशांचे नागरी विमान येरादारी अधिकारी थेट हवाय सेवा परत सुरू करपाविशी आनी सुधारीत हवाय सेवा कबलातीचेर तांत्रीक स्तरार चर्चा करतात. भारत आनी चीनामधले संबंध हळूहळू सामान्य करपाच्या सरकाराच्या दृष्टीकोनाचो एक भाग म्हणून या वर्षाच्या सुरवातीपासूनच हे करतात. या चर्चे उपरांत दोनूय देशांमधले नियुक्त वाहकांच्या व्यावसायिक निर्णयांच्या आनी सगळ्या ऑपरेशनल निकषांच्या पूर्ततेचे प्रमाण शियाळी हंगामाच्या वेळापत्रकाप्रमाण थेट हवाय सेवा परत सुरू करपाचो निर्णय घेतला. परराष्ट्र वेव्हार मंत्रालयान म्हळां की नागरी विमान येरादारी अधिकाऱ्यांची ही कबलात भारत आनी चीनामधल्या लोकांकडेन संपर्क सुलभ करतली आनी द्विपक्षीय देवाणघेवाण हळूहळू सामान्य जावपाक हातभार लायतली. सेवा आनी सुशासन म्हणजेच भौशीक सेवा आनी सुशासन ह्या मंत्रान मार्गदर्शीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला सरकार परिवर्तन आनी प्रगती घडोवपाक अथक परिश्रम करता. मोदी सरकारान नक्षलमुक्त भारताचो मार्ग मेकळो करपाक फाटल्या 11 वर्सात डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाबद्दल शून्य सहिष्णुतेचो दृष्टीकोन स्विकारलो. ह्याच विशीं खबरां विभागाचो हो खासा रिपोर्ट.
नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 11 वर्सात डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीपणाविशीं शून्य सहिष्णुताय धोरण आपणायला. सरकारी येवजण्यांची 100% अंमलबजावणी करून डाव्या विचारसरणी प्रभावित वाठारांनी पुराय उदरगत करपाचो यत्न केला. फाटल्या महिन्यात स्वातंत्र्य दिसा केल्ल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की नक्षलवाद आणि माओवादाक लागून रेड कॉरिडॉर म्हणून वळखताले वाठार आता हरित उदरगतीचे कॉरिडॉर जावपाक लागल्यात.
एक समय था कभी 125 से ज्यादा जिलों में नक्सलवाद अपनी जड़े जमा चुका, माओवाद की चंगुल में हमारे जनजातीय क्षेत्र, हमारे जनजातीय नौजवान फंसे हुए थे. आज 125 जिलों में से कम होते होते हम 20 पर ले आए. उन जनजातीय समाज की सबसे बड़ी हमने सेवा की.
डाव्या विचारसरणीचो अतिरेक आडोवपा खातीर मोदी सरकारान दोन मुखेल नेम थारायल्यात. पयले म्हळ्यार हिंसाचार उणो करपा खातीर नक्षल बाधित वाठारांनी कायदो आनी सुवेवस्था स्थापन करप आनी दुसरो म्हळ्यार बाधित वाठारांनी व्यत्यय आयिल्ल्यान निर्माण जाल्ल्या उदरगतीतलो फरक नेटान भरून काडप. नक्षल बाधित वाठाराच्या उदरगती खातीर अर्थसंकल्पीय तरतूद 300% वाढयल्या. मोदी सरकाराच्या काळात 2004 ते 2014 वर्षाच्या तुळेत नक्षली हिंसाचाराच्यो घडणुको 53% उणो जाल्यात. तशेंच सुरक्षा दळांचे लुकसाण 73% उणें जाला. फुडल्या वर्सा 31 मार्चा मेरेन नक्षलवाद पुरायपणान ना करपाचे लक्ष भारत सरकारान थारायला. सरकारान डाव्या विचारसरणीच्या अतिरेकवादाक प्रादेशीक आनी कार्यकारी नदरेन खूब दुबळो केला. सुरक्षा, उदरगत आनी हक्काचेर आधारीत सशक्तीकरणाच्या संयोगान बाधित प्रदेशातल्या परिस्थितीत बदल घडोवन हाडला. ह्या शाश्वत राजकीय इच्छाशक्त आणि प्रशासकीय वचनबद्धतायक लागून नवजातीय दहशतवाद मुक्त भारताचे सपन पहिली परस लागी पावला.
क्रेमलिनाच्या म्हणण्याप्रमाण रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वांगडा वर्सुकी शिखर सभे खातीर भारताक भेट दितले. नव्या वर्सा पहिली ही बसका जातली असे क्रेमलिनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोवान पुष्टी केल्या. 2022 वर्साच्या सुरवेक युक्रेन संघर्ष सुरू जाले उपरांत रशियन फुडाऱ्याची ही पहिली भारत भेट आसतली. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलायनीक जीएसटी 2.0 3,900 परस चड कॉल आयल्यात. नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा 2025 अंमलबजावणीच्या फाटभुयेर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलायन म्हळ्यार एनसीएच हाका जीएसटी 2.0 कडेन संबंधित 3,900 परस चड कॉल आयले. गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण मंत्रालयान निवेदनात म्हळां की ह्या कॉलांत 31% कॉल प्रश्नांकडे संबंधित आसात तर 69% कागाळींकडेन संबंधित आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेलो खबरो। दरवर्सा उण्यात उणे 5,000 रुपया मोलाची खादी उत्पादना विकती घेवची अशे आवाहन गृहमंत्री अमित शाह हांणी जनतेक केला। अशा उपक्रमाक लागून लाखांनी लोकांक रोजगार मेळटलो आनी तांच्या जिवितात उजवाड येतलो अशें तांणी म्हळे। नवी दिल्लीत खादी उत्पादनांचेर देशभर सवलतीची विक्री सुरू केल्या। उपरांत पत्रकारांकडे उलयतना तांणी म्हळे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या मन की बात कार्यावळी वरवीं स्वदेशीची कल्पना मुखार हाडल्या आनी ताका लागून देशातल्या लोकांक अर्थीक उदरगतीकडे जोडपाची प्रेरणा मेळ्या।
गांधी जयंती के दिन अपील करना चाहता हूं, आह्वान करना चाहता हूं कि नरेंद्र मोदी जी ने दो अभियान चलाए हैं, खादी के उपयोग का और स्वदेशी अपनाने का। ये दोनों अभियानों को हम ताकत दें, हमारे स्वभाव का हिस्सा बनाएं, अगली पीढ़ी को भी ये दोनों अभियान हम देकर जाएं। खादी और स्वदेशी दोनों विचार और ऊंचाई प्राप्त करें और उसके माध्यम से हमारा देश सर्वोच्च स्थान पर पहुंचे।
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आज नवी दिल्लीत बिहार विधानसभा वेंचणुको आनी देशाच्या हेर भागात जावपी पोटवेंचणुकां खातीर नवनियुक्त निरीक्षकांची बसका घेतले। बिहार वेंचणुके खातीर वेंचणूक आयोगान नेमिल्ले सामान्य, पुलीस आनी खर्च या केंद्रीय निरीक्षकांची एक माहितीपर बसका नवी दिल्लीतल्या IIIDEM द्वारका हांगा जातली। मुखेल वेंचणूक आयुक्ताच्या फुडारपणाखाला वेंचणूक आयोगाचो पुराय पंगड फाल्यां आनी परवां बिहाराक भेट दिवन विधानसभा वेंचणुकेच्या तयारीचो नियाळ घेतले। प्रशासकीय सुधारणा आनी भौशीक कागा विभागान सुरू केल्ले विशेष मोहीम 5.0 आज मंत्रालयामधल्या वेगवेगळ्या विभागांनी व्यापक तयारी केल्या। या मोहिमेचे उद्दिष्ट कार्यक्षमता सुधारप, प्रक्रिया सुलभ करप आनी नागरिक केंद्रीत प्रशासन मजबूत करप आसा। सगळ्या कार्यालयात स्वच्छता, फायल व्यवस्थापन, कागाळ निवारण आनी ई कोयर विल्हेवाट हाजेरूय लक्ष केंद्रीत केला। ही मोहीम या महिन्याच्या 31 तारखेमेरेन आयोजित करतले। विशेष मोहीम 5.0च्या तयारीच्या टप्प्यात कृषी आनी शेतकरी कल्याण विभागान, अन्न आनी भौशीक वितरण विभाग, भलायकी आनी कुटुंब कल्याण विभागान पुनरावलोकना खातीर वेचल्यात। आता ह्या महिन्याच्या अखेरीक हे विविध विभाग ह्या सुवातांची स्वच्छता करतले आनी कागाळींचे निवारण करतले, तशेंच प्रलंबीत प्रकरणांचो आढावो घेतले। ज्येष्ठ गांधीवादी, समाजवादी आनी स्वातंत्र्य सैनिक जीजी पारीख हांकां काल वयाच्या 100व्या वर्सा मुंबईत मरण आयले। पारीख हांकां तांच्या आयुष्यात दोनदा कादे भोगची पडिल्ली। पयली 1942 भारत छोडो आंदोलना वेळार आनी उपरांत आणीबाणीच्या काळात। सामाजिक कार्याखातीर तांचे समर्पण केन्नाच डळमळीत जाले ना। तांणी भौशीक जीवनाची सुरवात विद्यार्थी कार्यकर्ते म्हणून केली। 1940च्या दशकाच्या सुरवातीपासून सौराष्ट्र आनी मुंबईतल्या चळवळीत सक्रिय भाग घेतलो आनी विद्यार्थी काँग्रेसीच्या मुंबई युनिटाचे ते अध्यक्ष म्हणून काम केले। काल नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आनी नागरी विमान येरादारी मंत्री राम मोहन नायडू किंजरापू हांणी काल एअरबस आनी इंडिगोच्या उच्च अधिकाऱ्या वांगडा उच्चस्तरीय बसका घेतली। या चर्चेचो केंद्रबिंदू भारताचे नागरी विमान येरादारी क्षेत्र मजबूत करप आनी भारत आनी युरोपामधले आर्थिक संबंध अधिक घट्ट करप आशिल्ले। काल नॉर्वेच्या फोर्डे शारात जाल्ल्या संवसारीक सर्तीत भारतीय वेटलिफ्टर मिराबाई चानू हांणी बायलांच्या 48 किलो विभागात रुप्या पदक जिखले। चानून 84 किलो स्नॅच आनी 115 किलो क्लीन एन्ड जग सहित वट्ट 199 किलो वजन उखलून दुसरो क्रमांक मेळ्ळो। भांगरा पदक वट्ट 213 किलो वजन उखलपी कोरियाच्या गतविजेत्या री सॉंग गमाक मेळ्ळे। ह्या महिन्याच्या 11 तारखेक सोपी चालू संवसारीक सर्तीत मिराबाई चानू भारताच्या 14 पंगडांचे फुडारपण करता। भारतीय दादल्यांच्या पंगडाचे फुडारपण राष्ट्रकुल खेळ सर्तीत काश्या पदक विजेतो लवप्रीत सिंग करता। क्रिकेटात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर वेस्ट इंडिजा आड जावपी 2 मॅचीच्या मालिकेच्या पहिल्या कसोटी खेळात भारत 2 बाद 121 धावण्याचेर आपलो पहिलो डाव परत सुरू करतलो। भारतीय हवामान खात्यान आज बिहारात सामको दडकांनी पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला। IMD आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, उदेंत उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा आनी अस्तंत बंगाला सहित ईशान्य भारतात व्हड ते खूप व्हड पावस पडपाचो अदमास काढला। तशेंच दर्यादेग आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी आनी कारायकल ह्या वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा। आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो। भारत आनी चीनान ऑक्टोबराच्या अखेरीक दोनूय देशांमदीं नियुक्त केल्ल्या सुवातांक जोडपी थेट हवाई सेवा परत सुरू करपाक सहमती दर्शयल्या। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वांगडा वर्सुकी शिखर सभेखातीर भारताक भेट दितले। प्रशासकीय सुधारणा आनी भौशीक कागाळ विभागान सुरू केल्ली विशेष मोहीम 5.0 आज मंत्रालयातल्या वेगवेगळ्या विभागांनी व्यापक तयारी केल्या। काल नॉर्वेच्या फोर्डे शारात जाल्ल्या संवसारीक सर्तीत भारतीय वेटलिफ्टर मिराबाई चानू आनी बायलांच्या 48 किलो विभागात रुप्या पदक जिखले। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.